मला स्पष्ट तोंड करून बोल त्यांना स्पष्ट मान
ना।